कोविड-19 अनलॉक की प्रक्रिया अब पूरे देश में शुरू हो गई है। ऐसे में अपने घरों से बाहर तभी निकलें जब बहुत आवश्यक हो। फेस कवर या मास्क पहनते समय ध्यान रखें।
हेलो
हेलो, नमस्कार सर।
नमस्कार,
अमित गुजराती बोलते है, आर्यवर्त। लास्ट टाइम आप लोग बोलणं झालं होतं, पण तर सर आता करू शकाल प्लॅन एक 2-3 दिवस जसं म्हणजे टाइम मिळेल तसं?
4-5
चालेल ना सर, त्याच्या आधी नाही जमणार आहे ना?
त्याच्या आधी जमल्याकडे रिंग करतो, तसं आता नंबर देऊ करू नका मी।
ओके बरं,
त्याच्या आधी जर निघालो तरी तुम्हाला रिंग करतो।
ओके ओके सर,
मॅक्झिमम गणपतीवर कन्फर्म
येतो। ओके सर, ठीक आहे सर।